चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या थकबाकीपैकी 95% अधिक पैसे भागवले। कोरोना महामारीच्या विषम परिस्थितीमध्ये ऊस शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या बिहार मधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील तिरुपती शुगर लिमिटेडने शेतकऱ्यांचे ऊस थकबाकीचे 95.22% पैसे भागवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून वाचवले आहे। कंपनीचे प्रमुख निदेशक दीपक यादव यांनी शनिवारी सांगितले की कारखाना व्यवस्थापनाने गाळप हंगाम 2019-20 मध्ये 25 मार्च 2020 पर्यंत शेतकऱ्यांकडून 1,07,76,000 क्विंटल ऊस खरेदी केला होता, ज्याची एकूण किंमत 3,25,49,59,000 रुपये इतकी होती। कारखाना व्यवस्थापनाने यापैकी 3,09,93,59,000 रुपये भागवले आहेत, जे एकूण निधीच्या 95.22% आहे। बगहा साखर कारखाना ऊस शेतकऱ्यांचे पैसे भागवण्याच्या बाबतीत बिहारमध्ये शिखरावर आहे।